Lass uns gehen.
Es tut mir wirklich leid, was passiert ist.
Jo kuch hua uske liye main sachmuch khed vyakt karta hoon.
Ich übernehme die Verantwortung für meinen Teil des Problems.
Main samasya ke apne paksh ki zimmedari leta hoon.
Ich möchte dieses Thema mit Ihnen klären.
मैं आपके साथ मिलकर इस मसले को सुलझाना चाहता हूं।
Ich wollte nur sehen, ob wir uns diesbezüglich einig werden können.
मैं बस ये देखना चाहता था कि क्या हम इस विषय पर एकमत हो सकते हैं।
Nehmen wir uns eine Minute Zeit, um gemeinsam zur Ruhe zu kommen.
आइए हम सब मिलकर एक मिनट शांत हो जाएं।
Lasst uns an den Tisch setzen und reden.
चलो मेज पर बैठकर बात करें।
Können Sie mir helfen zu verstehen, wo Ihrer Ansicht nach das Problem liegt?
क्या आप मुझे ये समझने में मदद कर सकते हैं कि समस्या क्या है, जैसा कि आप इसे देखते हैं?
Ich möchte noch einmal wiederholen, was ich Sie sagen hörte.
मैं आपको वही बात दोहराता हूं जो मैंने आपको कहते सुना।
Ich möchte nur sicherstellen, dass ich Sie verstehe.
मैं बस ये सुनिश्चित करना चाहता हूं कि मैं आपको समझ रहा हूं।
Ich glaube, ich verstehe, woher Sie kommen.
मुझे लगता है कि मैं समझ गया हूं कि आप क्या कहना चाह रहे हैं।
Beginnen wir mit dem, worüber wir uns einig sind.
आइए हम इस बात से शुरुआत करें कि हम किस बात पर सहमत हैं।
Ich wollte nur ein paar Dinge klarstellen, die ich nicht verstanden habe.
मैं बस कुछ बातें स्पष्ट करना चाहता था जो मुझे समझ में नहीं आई।
Ich glaube, wir beide empfinden diesbezüglich dasselbe.
मुझे लगता है कि हम दोनों इस बारे में एक जैसा ही महसूस करते हैं।
Vielleicht gibt es eine Möglichkeit, das so zu klären, dass wir beide bekommen, was wir wollen.
शायद इसका कोई रास्ता निकल आए जिससे हम दोनों को वह मिल जाए जो हम चाहते हैं।
In diesem Punkt stimme ich Ihnen zu, in jenem jedoch nicht.
मैं इस बारे में आपसे सहमत हूं, लेकिन उस बारे में नहीं।
Vielen Dank, dass Sie mir geholfen haben, Ihren Standpunkt zu verstehen.
मुझे अपना दृष्टिकोण समझने में मदद करने के लिए धन्यवाद।
Es tut mir leid, dass Sie so empfinden.
मुझे खेद है कि आप ऐसा महसूस करते हैं।
Haben Sie einen Vorschlag, was wir in Zukunft anders machen können?
क्या आपके पास कोई सुझाव है कि हम आगे क्या अलग कर सकते हैं?
Ihre Freundschaft ist mir sehr wichtig und ich möchte nicht, dass dies zwischen uns steht.
मैं वास्तव में आपकी दोस्ती को महत्व देता हूं और मैं नहीं चाहता कि यह हमारे बीच आए।